उत्पत्ती प्रकरण 19. सदोम आणि गमोरा ह्या नगरांचा नाश. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लवून त्याने त्यास नमन केले. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र रहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू. पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले, त्याने बेखमीर भाकऱ्या केल्या आणि ते जेवले. ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाची माणसे, तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू. तेव्हा लोट दाराशी त्याजकडे गेला व त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. तो म्हणाला, बांधव हो, असले दुष्कर्म करू नका. हे पहा, माझ्या दोन मुली आहेत, त्यांनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही, मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्याजशी वर्तन करा, पण ह्या पुरुषास काही करू नका, कारण ते आश्रयासाठी माझ्या छपराखाली आले आहेत. तेव्हा ते म्हणाले, बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस रहावयास आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो. असे म्हणून ते लोटास जोराने ढकलू लागले व दार फोडावयास सरसावले. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास घरात आपणाकडे ओढून दार लावून घेतले. आणि घराच्या दाराशी जी लहान थोर माणसे जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून थकली. ते पुरुष लोटास म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठविले आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे असे भासले. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. पण तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याजवर होती म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोघी मुलींच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढिले आणि नगराबाहेर आणून सोडिले. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कोठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभू, नको नको, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे, माझा जीव वाचविला ही तुझी मजवर अपार दया झाली आहे, मला डोंगराकडे पळून जावणार नाही, न जाणो मजवर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन, तर पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे, पहा ते किती लहान आहे, तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तुझ्या याही गोष्टीला मी मान्य आहे, तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही, त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करिता येत नाही. यावरून त्या नगराचे नाव सोअर, म्हणजे लहान, असे पडले. लोट सोअरात जाऊन पोहोचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झाला. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली तो ती मिठाचा खांब झाली. इकडे अब्राहम मोठ्या पहाटेस उठून जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश याजकडे नजर फेकिली तो पहा त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता. याप्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्राहमाची आठवण केली आणि लोट राहत होता तेथल्या नगरांचा नाश करीतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचविले. मवाबी आणि अम्मोनी यांच्या वंशाचा प्रारंभ. नंतर लोट आपल्या दोन्ही मुलींसह सोरातून निघून डोंगरावर जाऊन राहिला. त्याला सोरात राहण्याची भीती वाटली आणि तो आपल्या दोन्ही मुलींसह एका गुहेत राहिला. एके दिवशी थोरली धाकटीस म्हणाली, आपला बाप म्हातारा आहे आणि जगरहाटीप्रमाणे आपल्यापाशी येण्यास कोणी पुरुष पृथ्वीवर नाही, तर चल आपण आपल्या बापास द्राक्षारस पाजू आणि त्याचपाशी निजू. अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू. त्यांनी त्या रात्री आपल्या बापास द्राक्षारस पाजिला आणि थोरली मुलगी त्याचपाशी जाऊन निजली. पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही. मग दुसऱ्या दिवशी थोरली धाकटीस म्हणाली, पहा काल रात्री मी बापापाशी निजले तर आज रात्रीही आपण त्याला द्राक्षारस पाजू आणि तू त्याचपाशी जाऊन निज. अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू. त्या रात्रीही त्यांनी बापास द्राक्षारस पाजिला आणि धाकटी उठून जाऊन त्याचपाशी निजली. पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही. याप्रकारे लोटाच्या दोघी मुली बापापासून गर्भवती झाल्या. थोरल्या मुलीस मुलगा झाला त्याचे नाव तिने मवाब असे ठेविले. आज मितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. धाकटीसही मुलगा झाला तिने त्याचे नाव बेन अम्मी असे ठेविले. आज मितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.